आकाशवाणी मुंबई सुनील कांबळे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. जातनिहाय जनगणनेबाबत भूमिका स्पष्ट करण्याचं काँग्रेसचं भाजपाला आव्हान. सत्तेत आल्यावर काँग्रेस आरक्षण हटवणार असल्याच्या प्रधानमंत्र्यांचा आरोप फेटाळला. सोयाबीनला 7,000 रुपये भाव देण्याचं काँग्रेसचं आश्वासन. सोयाबीनसाठी भावांतर योजना लागू करण्याची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा जाहीरनामा राज ठाकरे यांच्याकडून प्रसिद्ध. आणि भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातल्या T20 क्रिकेट मालिकेतला चौथा सामना आज रात्री. जातनिहाय जनगणनेबाबत भाजप आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी त्यांची भूमिका जाहीर करावी असं आव्हान काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी दिलं आहे. ते आज मुंबईत वार्ताहर परिषदेत बोलत होते. काँग्रेस अनुसूचित जाती जमातींचं आरक्षण संपवणार असल्याचा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा आरोप त्यांनी फेटाळून लावला. काँग्रेसनंच आरक्षण देऊन मागास जातींना हक्क आणि अधिकार दिले, याउलट आरक्षण आणि संविधान संपवण्याचे प्रयत्न भाजप करत आहे. जातनिहाय जनगणनेला भाजपाचा विरोध आहे, त्यामुळेच प्रधानमंत्री आरक्षण संपवण्याचा खोटा आरोप काँग्रेसवर करत आहेत असं ते म्हणाले. महाविकास आघाडीचं सरकार सत्तेत आल्यावर सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना 7,000 रुपये भाव देईल याचा पुनरुच्चार विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी आज केला.
महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीची सरकार आल्यानंतर MSP आणि 7,000 रुपये यातील जो फरक आहे तो बोनस रुपाने आम्ही शेतकऱ्यांना देऊ. आणि उद्ध्वस्त झालेला आमचा सोयाबीनचा शेतकरी आहे, संकटात सापडलेला आमचा सोयाबीन शेतकरी आहे, त्याला पुनश्च या संकटातून बाहेर काढण्याचं काम करू.
राज्यात एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालच्या सरकारनं उत्तम काम केलं असून विरोधक महाराष्ट्राला पिछाडीवर नेण्याचं काम करत असल्याची टीका भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष JP नड्डा यांनी आज केली. ठाण्यात आज झालेल्या प्रचारसभेत ते बोलत होते. भाजपा सबका साथ सबका विकास करताना देशातल्या गरीब घटकाची प्रगती करणार असल्याचं आश्वासन नड्डा यांनी या सभेत दिलं. राज्यात ज्यांच्याकडे सत्ता आहे त्यांचा अनुभव चांगला नसल्यानं सत्तेत बदल करण्याशिवाय पर्याय नाही असं ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी म्हटलं आहे. ते आज कोल्हापूर जिल्ह्यात इचलकरंजी इथं आयोजित प्रचारसभेत बोलत होते. सत्ता बदलण्यासाठी महाविकास आघाडीचे उमेदवार विजयी करा असं आवाहन त्यांनी केलं. राज्यातलं महायुतीचं सरकार गरजू जनतेला समर्पित आहे, ते पुन्हा सत्तेत आणा असं आवाहन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केलं आहे. ते आज हिंगोली इथं आयोजित प्रचारसभेत बोलत होते. जनतेला घरं, स्वच्छतागृह, पिण्याचं पाणी, धान्य, मोफत गॅस सिलेंडर, मोफत औषधोपचार अशा विविध व्यवस्था हे सरकार देत आहे असं ते म्हणाले. काश्मीरमध्ये 370 कलम पुन्हा लागू करण्याचं आश्वासन काँग्रेस देत आहे, पण त्यांना हे कदापि शक्य होणार नाही अशी टीका शहा यांनी केली. उद्धव ठाकरे यांच्यावरही त्यांनी टीका केली. हिंदुत्वाला पाखंड म्हणणाऱ्यांना उद्धव ठाकरे साथ देत आहेत, त्यांना त्यांची जागा दाखवा असं आवाहन त्यांनी केलं. महायुती सरकार राज्याचा गौरव पुन्हा आणून देईल असं आश्वासन त्यांनी चंद्रपूरमधल्या सभेत दिलं.
आज मैं आपको कहकर जाता हूं, महायुती की सरकार बना दो, महाराष्ट्र का गौरव जो अघाड़ी की सरकार में चला गया था इसको फिर से प्रस्तापित करने का काम 5 साल में महायुती की सरकार करेगी.
सोयाबीन खरेदी करताना किमान आधारभूत किमतीतली तफावत दूर करण्यासाठी भावांतर योजना लागू करण्याचं आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दिलं. नांदेडमधल्या प्रचारसभेत ते बोलत होते. सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नसल्याची ग्वाही त्यांनी दिली. यावेळी त्यांनी महायुतीच्या आश्वासनांची आठवण उपस्थितांना करून दिली. दरम्यान कांद्याची बेकायदा साठवणूक करणाऱ्या कांदा व्यापाऱ्यांवर संबंधित अधिनियमानुसार कठोर कारवाई करण्याचे निर्देश त्यांनी अन्न आणि नागरी पुरवठा तसंच पणन विभागाला दिले आहेत. कांद्याची साठेबाजी निदर्शनाला आली तर नागरिकांनी जिल्हाधिकारी कार्यालयातल्या पुरवठा विभागाला माहिती द्यावी असं आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केलं आहे. गेल्या 5 वर्षात NRC, मॉब लिंचिंग, कायदा सुव्यवस्था या प्रश्नांवर काँग्रेसनं काहीही भूमिका घेतली नाही असा आरोप वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ प्रकाश आंबेडकर यांनी आज केला. या सगळ्या प्रश्नांवर आपल्या पक्षानं भूमिका घेतली असं ते अमरावतीत नांदगावमध्ये झालेल्या प्रचारसभेत म्हणाले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपा मताधिकाराला वोट जिहाद म्हणत दोन धर्मात तेढ निर्माण करत असून हे अयोग्य असल्याचा आरोप MIMचे नेते खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी केला आहे. सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघात आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. श्रोतेहो, विधानसभा निवडणुकीच्या निमित्तानं आढावा विधानसभा मतदारसंघांचा हा कार्यक्रम दररोज संध्याकाळी 7:10 अस्मिता वाहिनीसह प्रादेशिक वृत्त विभागाच्या युट्यूबवरून प्रसारित केला जात आहे. या कार्यक्रमात आज सातारा जिल्ह्यातल्या मतदारसंघांचा आढावा आपल्याला ऐकता येईल. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पक्षाचा जाहीरनामा आज प्रकाशित केला. जाहीरनाम्याच्या पहिल्या भागात मूलभूत गरजा, दुसऱ्या भागात दळणवळण, वीज, पाणी नियोजन, घनकचरा व्यवस्थापन, पर्यावरण जैवविविधता यांचा समावेश केला आहे. तिसऱ्या भागात प्रगतीच्या संधी आणि राज्याचं कृषी धोरण, तर चौथ्या भागात मराठी अस्मिता हा विषय घेतला असल्याचं राज ठाकरे यांनी यावेळी सांगितलं. जाहीरनामा प्रसिद्ध करताना अनेकांनी आम्ही काय करू इतकंच दिलं आहे, पण आमच्या जाहीरनाम्यामध्ये आम्ही काय करू आणि कसं करू या गोष्टी देखील समाविष्ट केल्या आहेत, असं ते म्हणाले. महाराष्ट्रात चौकाचौकात छत्रपती शिवाजी महाराजांचे पुतळे आहेत, मग त्यांच्या मंदिरांची गरज काय, त्याऐवजी राज्यातल्या मुलांना शिक्षण मिळणं महत्वाचं आहे आणि शिवरायांनी उभारलेले गडकिल्ले चांगले होणं महत्वाचं आहे, असं ते म्हणाले. गेल्या 19 वर्षात आम्ही काय केलं यावरची पुस्तिकाही त्यांनी आज प्रसिद्ध केली. येत्या रविवारी मुंबईतल्या शिवाजी पार्क मैदानावरच्या मनसेच्या सभेसाठी अद्याप परवानगी मिळालेली नाही, वेळ अपुरा असल्यानं ही सभा न घेता मतदारसंघांना भेटी दिल्या जातील, अशी माहिती राज ठाकरे यांनी यावेळी दिली. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मध्य रेल्वेतर्फे मतदारांच्या सोयीसाठी विशेष उपनगरी गाड्या चालवल्या जाणार आहेत. या विशेष गाड्या 19 ते 21 या कालावधीसाठी मध्य रेल्वे मार्गावर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते कल्याण आणि हार्बर रेल्वे मार्गावरून CSMT ते पनवेल असा प्रवास करतील. मतदानाच्या दिवशी मुंबई दिव्यांग मतदारांसाठी विशेष मोफत बस सेवाही दिली जाणार आहे. मासेमारी करणाऱ्या व्यावसायिकांमध्ये मतदानाबद्दल जनजागृती करण्यासाठी रत्नागिरीतल्या मिरकरवाडा बंदराजवळ आज समुद्रात बोट रॅली काढण्यात आली, त्यात 150 होड्यांनी भाग घेतला. विधानसभा निवडणुकीसाठी येत्या 20 नोव्हेंबरला मतदान होणार असल्यानं पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या गुलटेकडी मार्केट यार्डातले बाजार बंद राहणार आहेत. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातल्या T20 क्रिकेट मालिकेतला चौथा आणि शेवटचा सामना आज रात्री होणार आहे. जोहान्सबर्गच्या वांडरर्स स्टेडियमवर रात्री 8:30 हा सामना सुरू होईल. 4 सामन्यांच्या या मालिकेत भारतानं 2-1 अशी आघाडी घेतली आहे. अहिल्यानगर आणि नाशिक या दोन जिल्ह्यांमधल्या नागरिकांच्या सिंचनाची आणि पिण्याच्या पाण्याची सोय निळवंडे प्रकल्पातून झाली आहे. आगामी काळात अकोला तालुक्यातल्या पर्यटनाच्या दृष्टिकोनातून विकास होईल. आद्यक्रांतिकारक राघोजी भांगरे यांचं स्मारक लवकरच उभारलं जाईल, असं आश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलं. हवामान. कोकणात काही ठिकाणी या मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी काल आणि आज पाऊस पडला. उद्यापर्यंत कोकणात आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. या काळात मराठवाड्यात आणि विदर्भात हवामान कोरडं राहील. ठळक बातम्या पुन्हा एकदा. जातनिहाय जनगणनेबाबत भूमिका स्पष्ट करण्याचं काँग्रेसचं भाजपाला आव्हान. सत्तेत आल्यावर काँग्रेस आरक्षण हटवणार असल्याचा प्रधानमंत्र्यांचा आरोप फेटाळला. सोयाबीनला 7,000 रुपये भाव देण्याचं काँग्रेसचं आश्वासन. सोयाबीनसाठी भावांतर योजना लागू करण्याची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा जाहीरनामा राज ठाकरे यांच्याकडून प्रसिद्ध. आणि भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातल्या T20 क्रिकेट मालिकेतला चौथा सामना आज रात्री. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार. We'll be right back.